पाऊस नाही किंवा कमी पाऊस पडतोय याचा फटका शेतकऱ्यांना तर बसतोच, पण इनडायरेक्टली डिमांड त्यांची ग्रामीण भागातली कमी झाल्यामुळे तो शहरातल्या मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस आयटी या सगळ्या कंपन्यांना आणि मग अर्थातच तिथे काम करणाऱ्या लोकांवर त्याचा फटका बसतो. तरुणांवर विद्यार्थ्यांवर याचा काय परिणाम होतो की पाऊस कमी पडलाय किंवा दुष्काळ आहे?
त्यांच्यावरचा परिणाम खरं म्हणजे दुहेरी आहे. म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे एक परिणाम तुम्हाला जास्तपणे सहज लक्षात येईल की पाऊसच नाही म्हटल्यानंतर तिला किंवा त्याला घेऊन जायला भिजायला जायला सगळा एकंदर कोरडाच हंगाम सुरू होतो, हा एक भाग. आणि दुसरं असं की एकंदर रोजगार निर्मितीच कमी होते. या क्षणाला देशामध्ये आपल्या इतका मोठा वर्ग रोजगाराच्या प्रतीक्षेमध्ये बाजारामध्ये येतोय. ती आकडेवारी फार भयावह आहे. दर महिन्याला 1 कोटी रोजगाराभिमुख तरुण भारतामध्ये बाजारामध्ये येत आहेत. शेती 1 कोटी हा आकडा आहे. म्हणजे या सगळ्यांना
देशाची
लोकसंख्या तरुण दर महिन्याला दर महिन्याला हा आकडा आहे. हा केंद्र सरकारच्या अधिकृत आर्थिक पाणीतला हा आकडा आहे. त्यामुळे या सगळ्यांना जर खातं तिथं ठेवायचं असेल, त्यांच्या हाताला रोजगार द्यायचा असेल, तर रोजगार निर्मिती व्हायला हवी, प्रचंड गुंतवणूक व्हायला हवी. आणि हा आकडा सर्वार्थाने भयावह आहे. म्हणजे आर्थिक दृष्ट्या भयावह आहे, कृषी दृष्ट्या
आणि सामाजिक
दृष्टिकोनातून सुद्धा. कारण या सगळ्यांना आपण म्हणजे रोजगार निर्मितीची क्षमता आपली इतकी कमी झालेली आहे. आपण सांगतो एकमेकांना की आपला देश किती तरुण आहे आणि तरुणांची सगळ्यात संख्या जास्त देशामध्ये जगामध्ये आपल्यामध्ये आहे. हे सगळं मान्य आहे, पण या तरुणांना आनंदी ठेवण्यासाठी रोजगार असायला हवेत. आणि हे रोजगार हे उद्योगाशी संबंधित आणि सेवा क्षेत्राशी संबंधितच असणार आहेत.
पुन्हा डिमांड जर नसेल रुरल एरियामध्ये तुमच्या प्रॉडक्टसाठी डिमांड नसेल तर मग कंपन्या नवीन एक्सपान्शन का करतील आणि नवीन नोकऱ्या कशा तयार होतील?
अगदी बरोबर, गुंतवणूकच येत नाही. जसं झालेलं आहे गेल्या 9 महिन्यामध्ये कर्ज देण्याचं बँकांचं प्रमाण घटलेलंच आहे उद्योगधंद्यांपैकी. हे एक प्रचंड मोठं लक्षण आहे आर्थिक व्यवस्थेच्या खराबीचं.